प्राध्यापक आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून काम करते आणि त्याचबरोबर मुक्त विद्यापीठातील सहकार व्यवस्थापन पदविका त्याच्यामध्ये बँकिंग आहे डेअरी आहे हे सगळे कोर्सेस गेली 10 वर्ष मी माझ्या महाविद्यालयामध्ये घेत आहे. मित्रांनो आज आपणाला जो अभ्यासक्रम बघायचा आहे तो अभ्यासक्रम म्हणजे सहकार व्यवस्थापन पदविका इन बँकिंग अशी त्याची डिग्री आहे. आता या कोर्समध्ये पहिल्यांदा आपल्याला एमजीएम 218 219 220 आणि 221 आणि त्यातला 5वा पेपर आपल्याला बँकिंगचा हा द्यावा लागेल. म्हणजे असे एकूण 6 पेपर दिल्यानंतर आपल्याला सहकार व्यवस्थापन पदवी इन बँकिंग अशा प्रकारची डिग्री आपल्याला मिळू शकेल. त्याचबरोबर आपण जर डीसीएम केलेलं असेल P08 आम्ही असं त्याला म्हणतो सहकार व्यवस्थापन पदविका ही तुम्ही घेतली असेल आणि त्याच्या पुढच्या वर्षी जर आपण बँकिंग घेऊन जर ही डिग्री घेऊ इच्छित असाल तर मित्रांनो तुम्हाला हा फक्त बँकिंगचा एकच पेपर द्यावा लागतो. याचं कारण मुक्त विद्यापीठामध्ये हे सगळ्या पेपरचे मार्क क्रेडिट होतात. म्हणजे P08 चारही पाचही विषयाचे मार्क क्रेडिट प्लस बँकिंगचे मार्क या रीतीने तुम्हाला बँकिंगची डिग्री मिळू शकेल. आणि मी तर असं म्हणेन की अशा प्रकारची क्रेडिट सिस्टीम ही महाराष्ट्रातल्या इतर आता अशा प्रकारच्या कोर्समध्ये कुठेही नाही. म्हणून मित्रांनो जर तुम्हाला 2 डिग्र्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला या बँकिंगचा अभ्यास स्वतंत्ररित्याही करता येईल किंवा एकत्रितरित्याही करता येईल. आता हा बँकिंगचा जो पेपर आहे हा पेपर आहे MGM 231 असं त्याचा एक कोड नंबर आहे आणि याचं नाव आहे बँकिंग कायदे. म्हणजे पुस्तकाचं नावच जर बँकिंग कायदे आहे तर याच्यामध्ये असं आपल्याला अर्थ लक्षात येईल की बँकेच्या संदर्भामध्ये त्याची कार्यप्रणाली बरोबर आहे त्याचबरोबर त्याच्या संदर्भामधले असलेले कायदे त्याचं लेखा परीक्षण हा सगळ्याचा अभ्यास त्याच्यामध्ये येणार आहे. MGM 231 सहकारी बँकिंग कारण आपण सहकार व्यवस्थापन पदविका हा कोर्स आपण बघतो याची डिग्री जर मिळवायची असेल तर आपल्याला सहकार बँकिंग याच गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि हा अभ्यास करत असताना MGM 231 चा अभ्यास करताना एकूण आपल्याला 4 पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे. त्यातलं पहिलं पुस्तक आहे बँकिंग कायदे, दुसरं पुस्तक आहे बँकिंग व्यवहार. बँकेमध्ये आपण रोजच जातो, आपण म्हणण्यापेक्षा भारतातील प्रत्येक व्यक्ती ही बँकेची सभासद आहे, वेगवेगळ्या बँकांची सभासद आहे आणि ती बँकेमध्ये जाऊन पैसे देण्या घेण्याचे व्यवहार करते. तर असे व्यवहार कशा रीतीने केले जातात याची माहिती आपल्याला पुस्तक 2 मध्ये बघायची आहे. पुस्तक क्रमांक 3 मध्ये बँकेचं लेखा परीक्षण आणि तपासणी करणं गरजेचं आहे. आपण म्हणाल बँक ती बँक आहे तर तपासणी कशाला, पण मित्रांनो आज तुम्ही अनेक पेपरमध्ये वाचता की एक बँक बुडाली, बँकेचं दिवाळं वाजलं, बँकेमध्ये अफरातफर झाली, बँकेच्या मध्ये चेक वटले नाही, अशा त्यावेळेला गोष्टी होतात. त्यावेळेला बँकेचं लेखा परीक्षण आणि बँकेची तपासणी होणं हे नितांत गरजेचं आहे. आणि चौथं जे पुस्तक आहे ते मानवी सहसाधन, ह्युमन रिसोर्स आपण हा शब्द इंग्लिश मधला आपल्याला परवलीचा झालेला आहे, आणि तंत्रज्ञान व्यवस्थापन अशा प्रकारचं चौथं पुस्तक आहे. बँकेमध्ये आपल्याला लोकांना नेमणूक करून घ्यायची आहे तर अशा वेळेला कोणते लोकांना तुम्ही त्याच्यामध्ये नेमणूक करून घेणार, त्याच्यामध्ये खजिनदार कुणाला नेमणार, एखादा अध्यक्ष बनवायचा असेल तर त्याला तुम्ही कशा रीतीने तयारी करून घेणार, अशा अनेक गोष्टींचा उहापोह चर्चा आपल्याला पुस्तक क्रमांक 4 मध्ये बघायची आहे. आता आपल्याला MGM 231 सहकारी बँकिंग या पुस्तकामधल्या पहिल्या पुस्तकांच्या एकूण कायद्यामधल्या अभ्यासाकडे आपल्याला वळायचंय. पहिलं जे पुस्तक आहे ते बँकिंग कायदे आहेत. आता बँकिंग कायदे म्हटलं तर कायदा हा सर्वांना ज्ञात आहे, पण कायद्याला वळसा घालणारी पण लोक जास्त आहेत. पण कायदा जो आहे हा कायदा सर्वांना समान आहे. तो असं नाही सांगत की अगदी उच्च आणि श्रीमंत लोकांना एक कायदा, गरिबांना एक कायदा, असं नाही. तुम्हाला जेव्हा बँकेमध्ये आत यायचंच आहे, तुम्हाला पैसे देण्या घेण्याचे व्यवहार करायचे असतील, तर तुम्हाला त्या संदर्भात तुम्ही काय करू शकणार? तुम्ही एकच करू शकणार त्याच्यामध्ये, फक्त एकच, की पैसे द्यायचेही आहेत आणि पैसे घ्यायचे पण आहेत. अशा वेळेला या बँकिंग कायद्यांचा आपणाला परामर्श घ्यायचा, विचार करायचा. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे तो बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 चा कायदा आहे. आता हा कायदा काय? बँक चालवायची आहे, बँकेची स्थापना करायची आहे, तर आपणाला बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नुसारच जावं लागेल. आता बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट हा 1949 साली सर्व बँकांना तो लागू झाला, सहकारी संस्थांना लागू झाला. प्राथमिक कृषी पतसंस्था, सहकारी कृषी तारण बँक आणि विशिष्ट प्रमाणात निर्देशित केलेली जी बँक आहे त्यांना हा या कायद्यातून पहिल्यांदा वगळण्यात आलं. पण त्याच्यानंतर मात्र 1966 पासून सहकारी बँकांना सुद्धा हा कायदा लागू झाला. ती 1949 हा कायदा पहिल्यांदा सुरुवातीला काहीच बँकांच्या पुरता होत्या. त्याच्यानंतर 1966 साली हा कायदा सहकारी संस्थांना सुद्धा लागू करण्यात आला. आता हा ज्या वेळा सहकारी संस्थांना लागू करण्यात आला त्यावेळेला काय झालं? तर त्यावेळेला एक मुद्दा त्याच्यामध्ये निर्माण झालेला होता की भारतामध्ये असलेल्या अनुसूचित व्यापारी, राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका या सगळ्या बँकांच्या कार्यामध्ये, कार्यप्रणालीमध्ये समानता असावी, सुसूत्रता असावी, व्यावसायिक नीती त्याच्यामध्ये यावी आणि त्याचं सुयोग्य पालन व्हावं, या कारणासाठी बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 हा कायदा अस्तित्वात आला. याचा अर्थ असा झाला की कुणीही उठावं आणि कशा रीतीनेही कार्य करावं असा विचार न करता सर्व बँकांच्या मध्ये एकसूत्रता यावी, छानपैकी एक शिस्तपणा त्याच्यामध्ये यावा, या कारणासाठी 1949 कायदा केला गेला. आता 1949 कायदा झाला, तो सहकारी बँकांनाही लागू झाला. पहिल्या तीन भागामधल्या ज्या तरतुदी आहेत त्या सहकारी बँकांना लागू झाल्या आणि चौथ्या भागामध्ये त्याचं पूर्णपणे विवेचन त्याच्यामध्ये केलं गेलं. तर याच्यात एकूण किती कलम झाली? तर एकूण 1 ते 56 कलम याच्यामध्ये मानली गेली. आता या आपणाला 1 ते 56 कलमांचा आपणाला थोडक्यामध्ये आपणाला विचार करायचा आहे. हा विचार करत असताना मी आता आपणाला जे प्रास्ताविक सांगितलं की 1949 कायदा का अस्तित्वात आला, तो सहकारी बँकांना केव्हा लागू झाला, तर अशा वेळेला हा कायदा लागू झाल्यानंतर त्याची जी पार्श्वभूमी आहे ती त्यांनी 1 ते 5 कलम मध्ये मांडली आहे. आणि त्याच्यानंतर कलम 6 ते 36 ओ यामध्ये बँकिंग कंपन्यांचे व्यवसाय आणि व्यवहार कशा रीतीने करावेत, हमी कशी घ्यावी, जोखीम कशी स्वीकारावी, कर्जासाठी देण्यात आलेली मिळकत ही ताब्यात कशी घ्यावी, या संदर्भामधली सर्व माहिती, सर्व कलम 6 ते 36 ओ मध्ये दिलेली आहे. आता 6 ते 36 मध्ये दिल्यानंतर त्या प्रत्येक कलमांचा तरी आपल्याला अगदी विस्तृतपणे तरी आपल्याला विचार आता इथे करता येणार नाही. पण याचबरोबर या कलमांच्या मध्ये त्या व्यवस्थापनावर नियंत्रण असणंही गरजेचं आहे. आपण असा विचार कराल की अध्यक्ष, उपाध्यक्ष, जनरल मॅनेजर हे सगळे लोक आल्यानंतर व्यवस्थापनावर नियंत्रण कशासाठी? पण व्यवस्थापनावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे आणि हे नियंत्रण केंद्र सरकारच्या आदेशानुसार किंवा आवश्यक वाटल्यास स्वतः रिझर्व्ह बँक किंवा तिच्या किंवा एकापेक्षा जास्त अधिकाऱ्यांच्या मार्फत कोणत्याही सहकारी बँकेची बँकेचं दफ्तर बँकेचे हिशेब तपासणी करू शकते. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की व्यवस्थापनावर नियंत्रण हे रिझर्व्ह बँकेचं असतं आणि ते राहणं नितांत गरजेचं आहे, अन्यथा प्रत्येक बँक आपल्या मनाप्रमाणे कारभार करेल. कलम दिलेली आहेत, कलमाप्रमाणेच तुम्ही कारभार केला पाहिजे आणि केलेला कारभार हा योग्य आहे की अयोग्य आहे हे तपासण्याचं काम मात्र कुणाला करावं लागेल? आरबीआयला करावं लागेल आणि याची सूचना त्यांनी कलम 6 ते 36 अ मध्ये दिलेली आहे. आता याच्यानंतर याच्या पुढच्या कलमामध्ये आपणाला जायचं आहे आणि ती कलम म्हणजे संकीर्ण आहेत, विशेष तरतूद आहेत, व्यवसायाचं नियोजन आहे. संकीर्ण कलम आहेत ती 47 ते 55 आहेत. विशेष तरतुदेमध्ये कलम 45 त्यांनी सांगितलेला आहे आणि कलम 56 मध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की 1965 च्या 23 व्या कायद्यात दुरुस्ती अन्वये 56 कलम त्यांनी समाविष्ट केलं. म्हणजे तिथंही दुरुस्ती झाली आणि या दुरुस्ती सहकारी बँकांना लागू होतील, त्यातल्या तरतुदी सहकारी बँकांना लागू होतील याचं स्पष्टीकरण त्यांनी कलम 56 मध्ये सांगितलं. मित्रांनो, कलम 1 ते 56 या सगळ्याच नियमांचा आपणाला अभ्यास करावा लागेल, तरच आपणाला नवीन बँक ही निर्माण करता येणं शक्य आहे, त्याचे व्यवहार आपल्याला नियंत्रित करता येतील. याचबरोबर आता सध्या 2-3 दिवस झाले आपण बघतो की काळा पैसा उजेडात येईल, काळा पैसा भारतात आणला जाईल अशा प्रकारच्या बातम्या आपण ऐकायला लागलेलो आहोत, आपण वाचायला लागलेलो आहोत. तर अशा या काळ्या पैशाच्या संदर्भामध्ये सुद्धा रिझर्व्ह बँकेने एक वेगळ्या प्रकारची स्कीम त्यांनी आखली आहे की नो युअर कस्टमर KYC. बघा, तुम्ही जेव्हा बँकेत जाता त्यावेळेला तिथला जो बाहेर बसलेला असतो तो म्हणतो KYC चे कागद भरून दिले का? आता KYC म्हणजे काय? काही लोकांना KYC चा अर्थ कळत नाही. KYC याचा अर्थ नो युअर कस्टमर, आपले खातेदार ओळखा. आता आपले खातेदार ओळखा, मी जर तुमच्या बँकेमध्ये माझं खातं उघडायला आली असेल तर तुम्हाला मी माहिती असणार ना, पण सध्या असं होत नाही. भारताची लोकसंख्या इतकी आहे की या सगळ्या लोकसंख्येचे सगळेच ग्राहक प्रत्येकाला माहीत असेल असं नाही. म्हणून सध्या बँकेने म्हणजे रिझर्व्ह बँकेने 18-9-2002, 26-3-2004, 9-7-2004, 15-12-2004 आणि त्याच्यानंतर अगदी आग अखेर अशा अनेक परिपत्रकाने KYC या संदर्भामध्ये त्यांनी सूचना केल्यात की तुम्ही प्रत्येक ग्राहकाचं KYC भरून घ्या. आणि या KYC मध्ये काय द्यायचंय? तुम्ही राहता तिथला प्रूफ, तुम्हाला तुमच्या आयडेंटिटीसाठी तुम्हाला फोटो द्यावा लागेल, तुमचं लाईट बिल द्यावं लागेल की तुम्ही एकदा कदाचित निवडणूक कार्यालयामधून तुम्ही घेतलेलं निवडणूक ओळखपत्र द्यावं लागेल. आणि या रीतीने प्रत्येकाच्या KYC चा हा फॉर्म त्यांच्या फाईलला असेल. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की जो काळा पैसा असा दडपून ठेवला गेलेला आहे हा काळा पैसा उजेडात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हे एक महत्वाचं पाऊल उचललंय आणि त्याची अंमलबजावणी सध्या प्रत्येक बँकेमध्ये आहे. आपणही जर गेलेला असाल तर तुमच्या लक्षात येईल की बाहेर फार मोठा बोर्ड लावलाय की आपण KYC चे फॉर्म भरलेले आहात का. आपण आता कलम 1 ते 56 बघितलं, काळा पैसा उडकून कसा काढायचा त्याच्यासाठी KYC ची पद्धत बघितली. हे काम करत असताना जर यदा कदाचित कुणी करत नाही पण यदा कदाचित काही बँकांनी जाणून बुजून किंवा त्यांना माहीत असतानाही जर काही गोष्टी रिझर्व्ह बँकेच्या कायद्याच्या विरोधात केल्या तर रिझर्व्ह बँक त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करू शकते आणि ही दंडात्मक कारवाई किंवा शिक्षा किंवा मेमो किंवा लेखी मेमो अशा प्रकारच्या कोणत्या शिक्षा कोणत्या प्रकारचे मेमो त्यांना देता येतात याची चर्चा या प्रकरणामध्ये केलेली आहे. हा झाला आपला 1949 बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949. आता आपल्याला बघायचे प्रकरण 2 मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961. मित्रांनो आपणाला या याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर याचा अभ्यास करायचा आहे कारण आपण सहकारी संस्थेमधली पदवी घेतो त्यामुळे असा हा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम काय आहे त्याच्यातली कलम कोणती आहेत आणि त्या कलमांचा अभ्यास आपल्याला कशा रीतीने करायचा याचा सगळा विचार आपणाला करणं गरजेचं आहे. आता सुरुवातीलाच हा कायदा केव्हा अस्तित्वात आला तर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायदा 1960 मध्ये करण्यामध्ये आला. नंतर 9 मे 1961 रोजी त्याचं राजपत्राद्वारे कायद्यामध्ये रूपांतर झालं आणि 26 जानेवारी 1962 रोजी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. म्हणजेच याचा अर्थ की महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा हा 1962 साली सुरू झाला तेव्हापासून आजपर्यंत याच कायद्याद्वारे सहकारी संस्था बँका कारखाने गिरण्या या कार्यरत आहेत. याच्यामध्ये वेळोवेळी बदल झाले नियमामध्ये बदल झाले ते आपण अभ्यासणार आहोतच. आता या कायद्यामध्ये 167 कलमांची तरतूद केलेली आहे आणि नियमामध्ये मात्र 111 नियम त्यांनी त्याच्यामध्ये केलेले आहेत. आता ही जी कलम मी आपल्याला सांगितली 167 ही कशा संदर्भामध्ये आहे. अगदी उदाहरण दाखल जर मी तुम्हाला सांगितलं तर एखादी सहकारी बँक आम्हाला स्थापन करायची आहे तर ती स्थापन करताना किती लोक असावेत ते कुणाला घ्यावेत त्यांचा व्यवहार कसा होईल नफा तोटा कसा असेल कशा रीतीनं त्यांची अस्थी असेल कशा रीतीने देयता असेल एखाद्या संचालकाच्या बाबतीमध्ये अविश्वास झाला असेल अविश्वास दाखल करायचा असेल तर तो कोणत्या रीतीने करावा इत्यादीची सगळी कलम या 1 ते 167 मध्ये आहे. सुरुवातीला प्रास्ताविक मध्ये 1 आणि 2 कलम आहेत. एखाद्या सहकारी संस्थाची नोंदणी करायची असेल तर कलम 3 ते 21 अ पर्यंत आहे. नोंदणी झाली त्याच्यामध्ये सभासद कुणाला घ्यायचं सभासदांचे हक्क कोणते जबाबदारी कोणती याच्यामध्ये कलम 22 ते 35 सांगितलेली आहे. त्याच्यानंतर संस्थेची निर्मिती संस्थेची स्थापना त्यांची कर्तव्ये त्यांना असलेले विशेष अधिकार या बाबी सगळ्या कलम नंबर 36 ते 49 मध्ये सांगितलेले आहेत. राज्याकडून संस्थांना सहाय्य आणि मदत ही तर आवश्यक आहे. तुम्ही फक्त सभासदांच्याकडनं फी गोळा केली पण एखादी बँक स्थापन करायची म्हटली तर त्याला इमारत लागेल त्याला भागभांडवल लागेल तर अशा वेळी राज्याच्याकडून जर सहाय्य मिळवायचं असेल तर ते कशा रीतीने मिळवायचं याची माहिती कलम 50 ते 63 मध्ये दिली. संस्थाची मालमत्ता कशी त्याची मिळकत किती निधी कसा गोळा करायचा ते कलम 64 ते 71 अ मध्ये सांगितलेले आहे. संस्था स्थापन झाली मिळकत झाली मोठी इमारत झाली आता संस्थांचं व्यवस्थापन कसं करायचं. आता हे जे संस्थांचं व्यवस्थापन आहे हे कलम 72 ते 80 मध्ये आहे. त्याच्यामध्ये या कलम 72 ते 80 मध्ये व्यवस्थापन त्याचे अधिकारी संचालक मंडळामध्ये किती लोक असावेत, त्यांची कामं, त्यांची कर्तव्ये किंवा त्यांनी करत असलेला व्यवहार या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. व्यवस्थापन झालं, बँक झाली, अस्तित्वात आली, पण बँकेची तपासणी ही महत्वाची आहे आणि या तपासणीसाठी त्याचं लेखा परीक्षण करण्यासाठी कलम 81 ते कलम 90 पर्यंत आपणाला त्याचा अभ्यास करावा लागेल. आता विवादांचं निराकरण आणि विवाद मिटवणे ही कलम 91 ते 101 मध्ये सांगितली. आपण मला सांगाल की विवाद कुठे होतात? बँकेमध्ये आम्ही पैसे द्यायला जातो आणि फक्त पैसे घ्यायला येतो? नाही, अनेक विवाद, अनेक भांडणं होतात. उदाहरण दाखल म्हटलं तर मी एखादा चेक दिलाय आणि तो चेक वटला नाही, भांडणं झाली. एखादा कर्मचारी आहे आणि त्याला पदोन्नती दिली नाही, विवाद झाला. कर्मचाऱ्यांचे संप होतात, ताळेबंदी होते, मोर्चे काढले जातात, हरताळ होतो, हे सगळे जे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपणाला विवादांचं निराकरण 91 ते 101 कलमामध्ये करायची आहे. आता त्यानंतर एवढं सगळं होऊन सुद्धा संपामुळे ती बँक बंद पडली, चालू होऊ शकली नाही किंवा काही वेळेला बँकेकडे पैसा शिल्लक राहिला नाही, बँकेमध्ये अफरातफर झाली, तर अशा वेळा बँक बंद करावी लागते. पण बँक ही बंद कशी करावी याच्यासाठी जर आपणाला जायचं असेल तर बँकेच्या समाप्तीकरणाकडे यावं लागेल आणि ती कलम आहेत ती 102 ती 110. रिझर्व्ह बँकेने कृषी आणि ग्रामीण विकास बँक अस्तित्वात आणलेली आहे, आम्ही त्याला नाबार्ड म्हणतो, आणि या नाबार्डसाठी कलम 111 ते 144 त्यांचं फंक्शन, त्यांची कार्य, त्यांना दिला जाणारा कर्ज पुरवठा, त्यांनी करावा कर्ज पुरवठा याची माहिती त्यांनी दिली आहे. निवडणुकाच्या संदर्भामध्ये 144 ते 144 मध्ये त्यांनी निकष सांगितलेले आहेत. बँकेतल्या काही लोकांनी जर अफरातफर केली असेल, काही त्याच्यामध्ये दंड केलेला असेल, तर तो दंड कशा रीतीने त्यांना आकारावा त्याची माहिती कलम 145 ते 148 मध्ये सांगितली आहे. मला तुमचा निर्णय मान्य नाही म्हणून अपील करण्याची सुद्धा तयारी या रिझर्व्ह बँकेच्या कायद्यामध्ये सुद्धा त्यांनी दिलेली आहे, आणि असं अपील आपल्याला कलम 149 ते 154 मध्ये करता येतो, आणि संकीर्ण मध्ये 155 ते 167 अशा प्रकारची कलम या संकीर्ण मध्ये त्यांनी दिली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की सहकारी संस्थांच्या कायद्यात कलम 1 ते 167 मांडली आहेत आणि याच्यावरूनच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 बनवलेले आहेत. प्रत्येक बँक आपल्या सोयीनुसार त्या कायद्याच्या कायद्याला अनुसरून, कायद्याला धरून ती नियम करत असते आणि स्वतः त्या नियमावलीप्रमाणे ती त्या प्रत्येक बँकेचं ती काम करत असते. म्हणून 1949 चा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आणि त्याच्यानंतर हा 1961 चा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा हा आपण पाहिला. आता याच्यानंतर आम्हाला बघायचंय तो तिसरा विभाग आणि तो म्हणजे परिक्राम्य परिचलार्थ पत्र अधिनियम 1881. शब्द जर अवघड वाटला ना की परिक्राम्य म्हणजे काय, हा शब्द मॅडम आम्ही कधीच ऐकला नाही, याला अर्थ काय असतो? आणि याचा अर्थ जर असेल तर आम्ही कधी हा ऐकिवत आमच्या आलेला नाही. तर याचा अर्थच असा की ज्या वेळा बँकांच्या मार्फत आर्थिक उलाढली होतात, आर्थिक उलाढली कोणाकोणाच्यात होतात बघा, बँक आणि ग्राहक, बँक आणि बँक म्हणजे आंतर बँक, अंतर्गत बँक, बरोबर आहे. अशा वेळेला हे सगळे व्यवहार होत असताना ते चेक, वचन चिठ्ठी, हुंडी याच्या वापराने ज्याला केले जातात त्याला परिचलार्थ पत्र निगोशियल इन्स्ट्रुमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे त्याचा अर्थ तुमच्याकडे जे चेकबुक आहे, तुमच्याकडे पासबुक आहे, पण चेकबुकानं तुम्ही एकमेकांना पैसे देता, बँकेला देता, मित्रांना देता, एखाद्या संस्थेला देता, त्याला आम्ही काय म्हणायचं, परिचलार्थ पत्र असं आम्ही म्हणतो. तर या परिचलार्थ पत्राची आवश्यकता आहे का? आहे. परिचलार्थ पत्राची आवश्यकता अशी आहे कारण त्याच्यामध्ये एक लेखी आदेश असतो, एक करार केलेला असतो आणि या करारानुसार त्याची अंमलबजावणी केली जाते. आणि अशा वेळेला या परिचलार्थ पत्राच्या बाबतीमध्ये जो कायदा केला गेलेला आहे त्याला परिक्राम्य परिचलार्थ पत्र अधिनियम 1881 हा मानला गेलेला आहे. कोणत्याही चेकला तुम्ही असं एखाद्या कागदावर लिहून दिलं असेल कि मी तुला रुपये 10,000 देणार आहे आणि त्यानं सही केली, पण त्या कायद्याच्या म्हणजे त्याला त्या पत्राला कोणत्याही प्रकारचा आधार नाही, त्याच्या विरोधात आपण कुठलंही तक्रार करू शकत नाही. पण जर मी तुम्हाला चेक दिला असेल की 10,000 चेक या तारखेला तो वटला जाईल किंवा ते पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आणि जर ते झाले नाही तर तुम्ही त्याच्या विरोधात कोर्टामध्ये पोलीस स्टेशनला तुम्ही जाऊ शकता. त्याच्यासाठी परिक्राम्य परिचलार्थ पत्र अधिनियम 1881 हा अस्तित्वात आला, म्हणजेच हा कायदा झाला आणि या कायद्याच्या अंमलबजावणीनुसार आपणाला काय करता आलं, यांच्या विरोधात आपणाला जात मागता आली. कारण वचन चिठ्ठी आहे, वचन चिठ्ठी याचा अर्थ बिनशर्त वचन करार पत्र. तुम्ही सही दिली, तुम्ही त्याला पैसे देण्याचं निश्चित केलं, विशिष्ट रक्कम देण्याचं मान्य केलं, तसंच चेकमध्येही तुम्ही केलेलं आहे. आणि असं जर केलेलं असेल तर आपणाला कोणत्या गोष्टीतून जावं लागेल सांगा? या अधिनियम 1881 कायद्यानुसारच आपणाला जावं लागेल. आणि हे जात असताना आपण असाच विचार करणार की जर यदा कदाचित माझा चेक वटला नाही तर बँक तुम्हाला त्या चेकवर लिहून देते अपुरा निधी म्हणून तुमचा चेक वटला नाही, किंवा व्यवस्थेपेक्षा जास्त मागणी तुम्ही केली, म्हणजे त्याच्या खात्यावर 5,000 होते आणि तुम्ही 7,000 मागितले, त्या कारणामुळे सुद्धा तुम्हाला काय होणार, तो चेक तुमचा परत येईल. काही वेळेला अस्वीकृत झालेलं बिल वटलं गेलेलं नसेल तेव्हा तो चेक परत येतो, किंवा एखाद्याने तो चेक किंवा वचन चिठ्ठी भुगतान करण्यात, म्हणजे ती वचन चिठ्ठी आपल्याला परत द्यायची आहे, त्याच्यामध्ये कसूर केली तरी सुद्धा अशी चिठ्ठी बिल चेक न वटलेले परत येतात. म्हणजे अशा अनेक कारणामुळं हे चेक वचन चिठ्ठी बिल परत येतात आणि तुम्हाला या 1881 कायद्यानुसार तुम्हाला त्यांच्या विरोधात जाता येतं. म्हणजेच याचा अर्थ की प्रामाणिकपणे बँकिंग व्यवहार करणाऱ्या खातेदारांना संरक्षण मिळावं, फसवणूक तुमची होऊ नये, गुन्हेगारी प्रवृत्तीने बँकिंग सेवेचा गैरफायदा कोणी घेऊ नये यासाठी, आणि जर त्यांनी फसवणूक केली तर त्यांना शिक्षाही व्हावी, त्यांचा गुन्हा पकडला जावा, याच्यासाठी हा 1881 कायदा अस्तित्वात आला. मित्रांनो, आपण आतापर्यंत 3 कायदे आपण बघितले, त्याच्यामध्ये बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट हा सर्वांना लागू झालेला आहे, सहकारी संस्थांना लागू झाला. दुसरा आपण सहकारी संस्थांचा कायदा 1961 बघितला, 60 कायदा 61 नियम बघितला, आणि तिसरा आपण आता परिक्राम्याचा आपण कायदा बघितला. आपण आता चौथ्या कायद्याकडे आपण जातोय. सहकारी बँकिंगमध्ये आर्थिक मालमत्तेचे तारणीकरण, पुनर्गठन आणि तारणावरील हक्काची अंमलबजावणी कायदा 2002 आपल्याला घटक क्रमांक चार मध्ये बघायचा आहे. आता हा घटक क्रमांक चार मध्ये बघत असताना कोणती आर्थिक मालमत्ता आपल्याला तारण म्हणून घेता येऊ शकेल हे आधी आपल्याला बघावं लागेल. आणि हे बघत असताना दोन्ही गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये करता येईल. एक तर तारण कोणतं असावं, तारणावर त्यांचे हक्क कोणते असतात, आणि हे हक्क करत असताना त्या हक्कांची अंमलबजावणी कशी करावी हे दोन्ही आपल्याला बघायचे. उदाहरण दाखलच मी सांगितलं तर की काही वेळेला बँका ज्या वेळा कर्ज देतात त्यावेळेला काही वेळेला त्यांच्यामध्ये थकबाकी वाढते, एनपीए वाढत जातो, तर कायद्यामध्ये पळवाटा आहे. अशा वेळेला त्यांची थकबाकी वसुली होण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला करणं गरजेचं आहे म्हणून सरकारने काय केलं की या संदर्भामध्ये सेक्युरिटीजायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ऍसेट अँड इन्फोर्समेंट ऑफ सेक्युरिटी इस्टेट ऍक्ट 2002 हा कायदा दिनांक 21/2002 रोजी अंमलात आणला. पहा, थकबाकी वाढली, बँकेनी एखाद्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणावर कर्ज दिलं, ते त्याच्या घराच्या ह्याच्यावर दिलेलं आहे, तो ते कर्ज फेडत नाहीये, तर अशा वेळेला त्यांचं कर्ज फेडलं जावं, एनपीए झिरो राहावा, याच्यासाठी 2002 हा कायदा झाला. आणि हा कायदा 2003 सालापासून तो अंमलात आणला गेला. या कायद्यामुळे काय झालं, सहकारी बँकांसह सर्वच बँका आणि आर्थिक संस्था यांना 1,00,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची कर्जे येणे, थकबाकी ही वसूल करणं सोपं झालं. या कायद्यामध्ये 7 प्रकरणं आहेत आणि त्याची 42 कलमं आहेत. जसं आपण परवा कालच्या याच्यामध्ये बघितलं की 1 ते 156 कलमं आहेत, तशा रीतीने याच्यामध्ये 42 आहेत. कशा रीतीने त्याची वसुली केली जावी, हप्त्या हप्त्याने कशी करावी, याची चर्चा या घटक क्रमांक चार मध्ये दिलेली आहे. आता आपणाला बघायचंय की घटक क्रमांक 5 मध्ये कोणत्या बाबतीमध्ये चर्चा करणं नितांत गरजेचं आहे. आता आपण बघितलं की याच्यामध्ये 2003 कायदा झाला. आता जर कर्ज बाकी राहिली आहे तर त्याची वसुली आपल्याला करायची आहे, आणि वसुली करत असताना जर काही प्रश्न निर्माण झाला तर त्याचे ट्रिब्युनल त्यांनी तयार केलेत. आणि हा कायदा 1993 साली हा तयार झालेला आहे. आता तो कोणता आणि कसा, 1982 मध्ये तिवारी समिती जी आहे, अनेक समिती आहेत, त्याच्यामधली तिवारी समितीने सांगितलं की वसुली ही झाली पाहिजे, पण वसुलीची कार्यपद्धती परिपूर्ण होण्यासाठी त्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. मित्रांनो, कोणतीही एखादी गोष्ट करत असताना ती ज्यावेळेला आपण करत असतो त्यावेळेला त्यातल्या अडचणी समोर येतात, आणि अशा अडचणीवर मात करण्यासाठी अशा अनेक समित्या कार्यरत राहतात, त्यातली ही 1982 तिवारी समिती. तिवारी समितीने सांगितलं की वसुलीच्या साठी याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर बदल कोणता व्हायला पाहिजे असं सांगितलं की नर्सियम समितीने पुन्हा त्याच्या याच समितीला दुजोरा दिला की तिवारी समिती म्हणते ती बरोबर आहे. त्यांनी असं सांगितलं की दिवाणी न्यायालयात कर्ज वसुली दाव्यांच्या निकालांना लागणारा विलंब लक्षात घेऊन केंद्र सरकारने बँका आणि आर्थिक संस्थांच्या कर्ज म्हणजे त्यांची थकबाकी येणे वसुली कायदा 1993 हा तयार करून त्याची अंमलबजावणी त्यांनी सुरू केली. म्हणजे 1993 साली कायदा झाला, त्याची वसुली सुरू झाली, आणि या कायद्याखाली कर्ज वसुली ट्रिब्युनल स्थापन झाले. हा या बँकेच्या प्रगतीमधला सर्वात मोठा टप्पा आहे. ट्रिब्युनल तयार झाल्या कारणामुळे त्याची कार्यपद्धती ही कर्ज वसुली ट्रिब्युनल नियम 1993 मंजूर झाले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारे DRT ही 15/7/99 या साली स्थापन झाली. मुंबई येथे डीआरटीची स्थापना झाली आणि या डीआरटी मधल्या सगळ्याच कलम निहाय विषय निहाय याचं विवेचन या आपल्याला घटक क्रमांक 5 मध्ये आपल्याला करायचंय. आणि हे 5 मध्ये बघत असताना त्याच्या सगळ्या कलमांकडे न जाता हा कायदा तर अस्तित्वात 92 आला, 93 सुरुवात झाली आणि ही डीआरटी जी आहे ही डीआरटीची कार्यपद्धती या ट्रायब्युनलची कार्यपद्धती कशा रीतीने आहे, दस्तऐवज करताना कोणती कागदपत्रे जोडावीत हा सगळाच भाग या टप्प्यामध्ये आपल्याला त्यांनी दिलेला आहे. म्हणजे रुपये 10 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त असलेल्या कर्ज खात्यामध्ये जर वसुली अडकलेली असेल तर अशा रक्कम वसूल करण्यासाठी आपणाला या कायद्याचाच आधार घ्यावा लागेल आणि या कायद्याचा आधार घेऊन आपली थकबाकी आपल्याला वसूल करता येईल असं या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. या त्याच्यामधला पुढचा जो टॉपिक आहे किंवा विभाग आहे तो भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934. आता हा जो 1934 जो कायदा आहे सर्वांना भारतीय रिझर्व्ह बँक ज्ञात आहे, पाठ आहे, कारण रिझर्व्ह बँक ही बँकांची बँक आहे, ती सरकारची बँक आहे, ती शेवटचा त्राता म्हणून काम करणारी आहे. पण अशी ही रिझर्व्ह बँक अस्तित्वात कशी आली, त्याची कार्य कशी आहेत, ती कोणत्या रीतीने आपणाला पाळणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण कसं असतं या सगळ्या गोष्टींचा विचार या टॉपिकमध्ये केलेला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक कुणीतरी उठलं आणि ती चालू केली असं नाही आहे. 1926 साली हिल्टन यंग कमिशन नेमलं गेलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं की देशातल्या एकूण चलन व्यवहारावर आणि आर्थिक व्यवहारावर जर आपणाला नियंत्रण ठेवायचं असेल तर एका मध्यवर्ती शिखर संस्थेची गरज आहे आणि या गरजेनुसार 1931 साली एडवर्ड लॉ यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली, त्यांनीही तोच प्रकार सांगितला आणि या दोन्ही शिफारसींच्या नुसार 1934 मध्ये सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934 साली पास केला आणि 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. मित्रांनो, रिझर्व्ह बँक ही बँकांची बँक आहे, ती शिखर बँक आहे, ती शेवटचा त्राता म्हणून काम करते, ती सरकारची बँक आहे आणि अशी ही रिझर्व्ह बँक जी आहे या रिझर्व्ह बँकेची कामं अगणित आहेत. त्याच्यामध्ये ती कोणकोणती कामं करत असते, एक तर सगळ्यात महत्वाचं नोटा छापण्याचं जे काम आहे ती करते, ती केंद्र सरकारची बँक म्हणून ती काम करते, त्याचबरोबर ती क्रेडिट इन्फॉर्मेशन ती गोळा करते, नॉन बँकिंगच्या कामावर ती नियंत्रण ठेवते, नॅशनल इंडस्ट्रियल क्रेडिट निधी उभारते, नॅशनल हाऊसिंग बँकेला मदत करते, बँकरेट जाहीर करते, केंद्र सरकारला इश्यू डिपार्टमेंटचे सगळे दर त्याच्या रिटर्न पाठवते, इतर संस्थांच्यावर बँकेचा अधिकारी ती डेप्यूट करते, तसंच तिला विशेष अधिकार सुद्धा आहे आणि हे विशेष अधिकार दंडात्मकही ती करू शकते, काहींना मेमो ती देऊ शकते. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक दर 3 महिन्यांनी पत नियंत्रण ही ती साधत असते, ती करत असते. संख्यात्मक आणि गुणात्मक पत नियंत्रणाद्वारा ती पत निर्मिती करते आणि पत नियंत्रण पण करते की ज्याच्यामध्ये ती बँकरेट जाहीर करते, खुल्या बाजारामध्ये कर्जरोखे विकते, राखीव निधीचं प्रमाण कमी जास्त करून अशा संख्यात्मक साधनाद्वारा ती पत नियंत्रण करते आणि गुणात्मक साधनाद्वारा सुद्धा ती पत नियंत्रण करत असते अशा या रिझर्व्ह बँकेचा अभ्यास सुद्धा आपल्याला या पहिल्या पुस्तकात करावा लागेल. आता विभाग 7 मध्ये आपल्याला लिमिटेशन ऍक्ट 1963 चा अभ्यास करायचा आहे. प्रत्येक गोष्टी लिमिट मध्ये असली पाहिजे. तुम्ही अनेक ठिकाणी जाता त्यावेळी तिथं लिहिलेलं असतं की कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड लिमिटेड याचा अर्थ मर्यादित, मर्यादित जबाबदारी आहे असा आहे. तर आता लिमिटेशन ऍक्ट 1963 ला स्थापन करण्याची गरज काय होती, कोणते मुद्दे त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्टीकरणात्मक दिलेले आहेत, तर अशा या लिमिटेशन ऍक्टच्या मध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की कोणतीही गोष्ट तुम्हाला विशिष्ट कालावधीच्या आतच करावी लागेल. उदाहरण दाखल, आता बघा तुम्हाला डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटला प्रवेश घ्यायचा आहे. मुक्त विद्यापीठाने एक तारीख अनाऊन्स केलेली असते की 15 जुलै ते 30 जुलैच्या आत तुम्हाला प्रवेश घेता येईल. लिमिटेशन टाकलं आणि त्याच्यानंतर एक असं वाक्य असतं की 15 ऑगस्ट पर्यंत विलंब शुल्कासहित तुम्हाला प्रवेश घेता येईल. लिमिटेशन टाकली, आपण लवकर जाता आणि त्या लिमिटच्या आत तुम्ही फॉर्म भरता. अशाच रीतीने या बँकेच्या संदर्भात जर काही बाबी असतील तर या बाबी सुद्धा तुम्हाला या लिमिटेशन ऍक्टच्या द्वाराच तुम्हाला नोंद करता येतील. उदाहरण दाखल काय की एखादा चेक पटलेला नाही, खादी नुकसान भरपाई घ्यायची असेल तर तुम्हाला 2 महिन्याच्या आतच ते क्लेम करावे लागतील, त्याच्यापुढे तुम्हाला क्लेम करता येणार नाही. तर अशा या सगळ्या कायद्यांचा अभ्यास करून 23 डिसेंबर 1960 रोजी हा लिमिटेशन ऍक्ट 1963 साली ठेवण्यात आला. 62 मध्ये त्याच्यामध्ये बदल झाला, 63 रोजी त्याला मान्यता मिळाली आणि हा कायदा 1 जानेवारी 1964 पासून हा अंमलात आला. तो फक्त जम्मू आणि काश्मीर यांना मात्र तो लागू नये, पण भारतातल्या बाकी सगळ्यांना हा कायदा लागू आहे. याचा अर्थच असा की अन्यायग्रस्त जो पक्षकार असेल त्याच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी त्याच्या अन्यायापोटी होणारी नुकसान भरपाई त्याला मिळण्यासाठी निर्धारित, शब्द महत्वाचा अगदी अंडरलाईन करते, निर्धारित कालमर्यादेच्या आत कायदेशीर कारवाई केली पाहिजे, त्यासंबंधीचा दावा दाखल करणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळेल. म्हणजेच लिमिटच्या आत तुम्ही तो दाखल करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्याचे सगळे फायदे मिळतील, अन्यथा तुम्हाला फायदे मिळणार नाही, असा या लिमिटेशन ऍक्टचा कायदा त्यांनी सांगितलाय. यानंतर आम्हाला बघायचंय प्रकरण 8 मध्ये आयकर कायदा, इन्कम टॅक्स. हा शब्द आपण सर्वजण जी नोकरी करतो त्याच्यामध्ये आहे. इन्कम टॅक्स हा अत्यंत महत्वाचा आहे, कारण इन्कम टॅक्स आम्ही जर भरला नाही तर आम्हाला काय होईल, आम्हाला दंड आकारला जाईल, आमच्या जप्ती येऊ शकते. हे होऊ नये म्हणून जसं आता लिमिटेशन ऍक्ट सांगितलं त्याच रीतीने लिमिटमध्ये म्हणजेच जून आणि जुलैच्या आत आम्हाला इन्कम टॅक्स हा भरावा लागतो. हा इन्कम टॅक्स का भरावा, आपण म्हणणार की मला या कराची गरज काय आहे, मी का द्यावा. नाही मित्रांनो, आपण जगामध्ये राहतो, रस्त्यावरून चालतो, रस्त्यावरून चालत असताना आपल्याला संरक्षण मिळालं पाहिजे, ते गाडीपासून मिळालं पाहिजे. स्वतःला जर यदा कदाचित आपल्यावर कुणी हल्ला केला तर त्या हल्ल्यापासून बचावासाठी संरक्षण पाहिजे. तर अशा वेळेला आपला रोड टॅक्स द्यावा लागेल, प्रत्येक ठिकाणी आपल्याला टॅक्स द्यावे लागतील. तुम्ही मला म्हणणार की संरक्षणामध्ये आम्हाला काय करायचंय, आम्ही कशाला पोलिसांना देऊ टॅक्स. पण आपल्या सगळ्यांच्या मार्फत गोळा झालेला पैसा हा विविध विभागावर विविध खात्यातील लोकांना तो दिला जातो आणि त्याच्यानुसार आपल्याला संरक्षण मिळतं. आपण व्यक्तिशः कुणाला तो कर देत नाही तर देशाचा कारभार चालवताना जी कर्तव्य पार पाडावी लागतात त्याच्यासाठी हा महसूल गोळा होतो. तर त्याच्यामध्ये देशाचं संरक्षण असेल, सैन्य दल असेल, देशाचं व्यवस्थापन असेल, नोकरशाहीवरचा खर्च असेल, दळणवळण असेल, रस्ते असतील, दूरसंचार असेल, तार आहे, टपाल आहे, पाणी आहे, निवारा आहे, देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था आहे, सरकारला अशा विविध कारणासाठी उत्पन्नाची गरज आहे आणि या उत्पन्नासाठी आपणाला कर देणं हे नितांत गरजेचं आहे. आता ही आपण कराची आवश्यकता बघितली, कर बघितले, कर हे प्रत्यक्ष कर आहेत, अप्रत्यक्ष कर आहेत. प्रत्यक्ष कर याचा अर्थ जो प्रत्यक्षपणे कर देतो त्याला आपण प्रत्यक्ष कर म्हणतो, म्हणजे ज्याचा बोजा माझ्यावर पडतो त्याला प्रत्यक्ष कर म्हणतो, तो दुसऱ्याकडून वसूल होत नाही. आणि अप्रत्यक्ष कर असा की बोजा दुसऱ्यावर वसूल करतो तिसरा, त्याला आम्ही काय म्हणतो, अप्रत्यक्ष कर. त्याचबरोबर व्यवसाय कर सुद्धा आपणाला बसतो. सध्या तुम्ही प्रत्येक दुकानामध्ये गेला तर तुम्हाला सर्व्हिस टॅक्स बसतो. लक्षात आलं नाही की सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय? अरे आम्ही तुमच्या दुकानातच आलो ना, आम्ही वस्तू घेतो तर त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला सेवा कर द्यायचा का? तो सेवा कर सुद्धा बसवलेला आहे. सध्या तर व्यवसाय कर ही आपल्यावर आहे आणि प्रोफेशनल टॅक्स हा आपणाला द्यावा लागतो. जर ते दिले नाहीत तर पुन्हा आपल्याला ते वसूल करण्याची जबाबदारी पुन्हा सरकारची आहे. त्याच्यानंतर फ्रीज बेनिफिट टॅक्स आहे, बँकिंग क्रॅश आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर कर कपात क्रमांक आपल्याला दिला जातो. त्या नमूद केला नाही, कर कपात आपण जर केली तर कोणत्या रीतीने आपल्यावर शिक्षा होते याची सगळ्याची चर्चा या आपल्याला मुद्द्यामध्ये दिली आहे. मित्रांनो, कर लगेचच द्यावा, इन्कम टॅक्स लगेच द्यावा, या सगळ्यासाठी सरकारने भविष्यकालीन वाटचालमध्ये ईईई आणि ईईटी असे दोन प्रकार त्यांनी दिले. सध्या तुम्ही एमएससीबीचं बिल बघता, त्याच्यामध्ये दिलेलं असतं बघा, इतक्या तारखेपर्यंत जर तुम्ही दिलं तर तुम्हाला 20 रुपये सूट, इतक्या तारखेपर्यंत दिलं तर 30% सूट. म्हणजे प्रत्येक वेळेला गुंतवणूक करत असताना सरकार तुम्हाला जर तुम्ही आधी गुंतवणूक केली तर ती तुम्हाला काय करते, सूट देते. आणि ती सूट मिळवण्यासाठी आपण काय करतो, आपण वेळेमध्ये जाऊन टॅक्स भरतो. तर त्याच्यामध्ये सरकारने ईईई आणि ईईटी असे दोन प्रकार गुंतवणुकीचे ठेवले. म्हणजे कोणती गुंतवणूक करताना माफी मिळते, ईईई म्हणजे काय, एक्झम्प्टेड 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 ईईई, म्हणजे याच्यामध्ये जी गुंतवणूक तुम्ही करता बरोबर आहे, ती गुंतवणूक करताना माफी मिळते तुम्हाला, म्हणजे त्याच्यावरचं जे व्याज आहे हे व्याज माफ होतं. आणि ज्या वेळेला ती गुंतवणूक पुन्हा टायमिंग नंतर आम्ही घेतो त्यावेळेला सुद्धा ती रक्कम ही पूर्णपणे करमुक्त असते. म्हणजे व्याजही आम्हाला माफ मिळालं आणि गुंतवणूक जी केलेली रक्कम आहे तीही पूर्णपणे आम्हाला मिळाली. याला आम्ही म्हटलं ईईई. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये ईईटी आहे, याच्यामध्ये गुंतवणूक आणि जमा होणारं व्याज हेही माफ आहे. म्हणजे मुद्दल कितीही तुम्ही केव्हाही काढलं, पूर्वी परवा मगाच्या याच्यामध्ये होतं मुद्दल तारीख पूर्ण झाल्यानंतर, इथं कसं आहे जेव्हाही तुम्ही काढा त्यावेळेला तुम्हाला व्याज नाही आणि मुद्दल तुम्हाला काढता येईल. म्हणजे ईईई आणि ईईटी या दोन्ही प्रकारामध्ये सरकारने आपणाला करमाफी ही दिलेली आहे. यानंतर आम्हाला बघायचंय मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882. सरकार कोणतीही मालमत्ता घेताना त्याच्यावर कर बसवते. आपण म्हणणार की का, तुम्हाला गरफाळा हा शब्द परवलीचा आहे, माहिती आहे, गरफाळा आपल्याला द्यावा लागतो, ड्रेनेज फंड द्यावा लागतो आपल्याला, शैक्षणिक कर त्याच्यामध्ये द्यावा लागतो. तर अशा वेळेला ज्या मालमत्ता आहेत या मालमत्ता कोणत्या प्रकारच्या आहेत, तर या मालमत्ता दोन प्रकारच्या आहेत. ही दोन प्रकारची मालमत्ता कोणती आहे, एक स्थावर मालमत्ता आणि दुसरी जंगम मालमत्ता. आता स्थावर मालमत्ता म्हणजे काय, तर जी मालमत्ता हलवता येत नाही ती मालमत्ता म्हणजे स्थावर. उदाहरणार्थ इमारत, जमीन, ती आपल्याला हलवता येत नाही, ती स्थावर मालमत्ता झाली. आणि जी मालमत्ता आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते, नेता येते, त्याला आम्ही म्हणतो जंगम मालमत्ता. उदाहरणार्थ रोख पैसे आहेत, दागिने आहेत, बँकेतले काही कागदपत्र आहेत, ही सगळी जंगम मालमत्ता झाली. आणि अशा या जंगम मालमत्तेची विक्री हस्तांतरण याचा संबंधीचा कायदा हा 1882 साली झाला. त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही 712 हा कागद तुम्हाला माहिती असेल, 712 कागदावर माझं नाव, जमिनीचा आकार, किती क्षेत्रफळ आहे, कोणत्या प्रकारचा, याची सगळी माहिती असते. आणि ते कागद आम्ही हस्तांतरित करत असतो, आणि ते हस्तांतरित करत असता कसे करावे याची माहिती या कायद्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. काही वेळेला कागद जी आहे, हे कागद आम्ही गहाण ठेवतो. आता गहाण म्हणजे काय असा एक प्रश्न तुमच्या समोर येईल. गहाण याचा अर्थ असा की जी संपत्ती, जी अचल संपत्ती, ही तारण म्हणून लिहून घेतो, बघा लिहून घेतो, त्याला आम्ही गहाण म्हटलेलं आहे. आणि जो दस्तऐवज तयार होतो त्याला आम्ही गहाण खत म्हणतो. उदाहरण दाखल सांगितलं की मला एक घर घ्यायचंय, ते घर घेत असताना बँकेने मला 5 लाख रुपये दिले, अशा वेळेला त्या घराचे कागद हे बँकेमध्ये त्यांच्या नावाने राहतील, ज्यावेळी मी कर्ज फेडीन त्यावेळेला ते सगळे कागद ते लोक मला परत देतील, त्याला आम्ही गहाण खत म्हणतो. गहाण खताचे अनेक प्रकार आहेत, त्यामध्ये साधं गहाण आहे, सशर्त विक्री गहाण आहे, उपभोक्त्याच्या हक्काचं गहाण आहे, इंग्लिश गहाण आहे, संपत्तीचं दस्तऐवज गहाण आहे, अनियमित गहाण आहे, स्थावर मालमत्तेवरील गहाण आहे, अशा अनेक गहाण खतद्वारा काय केलं जातं, आपल्याला त्या वस्तू मिळतात आणि त्या वस्तू आपण काय करतो, परतफेड झाली की आपण घेतो. मला इथं आपल्याला एक नमूद करायचं, एक समजा मी ते घर घेतलेलं आहे, त्याचं नाव, बँकेचं नाव माझ्या याच्यावर लागलेलं आहे, पण मित्रांनो ज्यावेळी तुम्ही सगळं पूर्णपणे कर्ज फेडता त्यावेळेला त्या बँकेच्या नावाचा बोजा हा तुम्ही कर्ज पूर्ण परतफेडीनंतर तो कमी करून घेतला पाहिजे. आज कित्येक बाबी अशा आहेत की बँकेचं नाव अजूनही त्याच्यावर आहे, म्हणजे त्याचा अर्थ की त्या बँकेवर, त्या बँकेमध्ये त्याचे कागद असताना त्यांचा बोजा त्यांनी चढवलेला होता. म्हणून मित्रांनो आपण कर्ज परतफेड झाल्याबरोबर त्वरित तुम्ही आपलं नाव, म्हणजे बँकेचं नाव कमी करून घेणं हे नितांत गरजेचं आहे. आपल्या आजच्या या विभागामधला आपण शेवटचा एक कायदा बघतो आणि तो म्हणजे औद्योगिक विवाद कायदा. भांडणं होतात का? भांडणं होतात, पण ही भांडणं सोडवायची असतील तर कशा रीतीने जावं, म्हणून औद्योगिक विवाद अधिनियम 1947 साली अस्तित्वात आला आणि तो 1 एप्रिल रोजी अस्तित्वात आला. आता देशातलं औद्योगिक उत्पादन वाढावं म्हणून कामगार आणि मालक यांच्यामध्ये वाद आपल्याला कमी करायचे, त्यांचं निराकरण व्हावं, या सगळ्या गोष्टीसाठी कामगारांना सोयी सुविधा मिळाव्यात, त्यांना बोनस मिळावेत, त्यांचे पगार त्यांना वेळेवर मिळावेत, त्यांना सुरक्षिततेच्या योजना मिळाव्यात, या कारणासाठी या कायद्यामध्ये तरतूद केली आहे. त्याच्यामध्ये अनेक दुरुस्त्या झालेल्या आहेत. औद्योगिक शांतता निर्माण झाली या कायद्यामुळं आणि त्याचबरोबर उत्पादनाची गती वाढली, उत्पादन वाढलं आणि लोकांचे पगार पण वाढले. कायदा लहान आहे पण त्याचं महत्व मात्र फार मोठं आहे. तर असे जे औद्योगिक विवाद आहेत, हे औद्योगिक विवादासाठी प्रत्येक कारखान्याच्या ठिकाणी अशा छोट्या प्रकारामध्ये औद्योगिक विवादाचा एक विभाग असतो की ज्याच्यामध्ये जर तुमचे काही प्रश्न निर्माण झाले तर त्या प्रश्नांचं तुम्हाला निराकरण करता येतं. अशा रीतीने मित्रांनो आपल्याला या उद्योगामध्ये आपणाला विवाद आपल्याला सोडवता येतात आणि त्याची माहिती आपणाला घेता येते. आज आपण इथंच थांबतो. आपण बँकिंग, सहकारी बँकिंग यामधली 1 ते 10 प्रकरणं पाहिली. आपण पुढच्या प्रकरणामध्ये पुढचे कायदे आणि पुस्तक क्रमांक 2 चा विचार करणार आहोत. धन्यवाद.